सुपर हिट 93.5 रेड एफएम वर मॉर्निंग नंबर 1 मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत. लेट मी कन्फेस फर्स्ट, मी नाहीये चांगला कोकल. लेट मी कन्फेस अगेन, मला नाही जमलेलं डालगोना कॉफी बनवणं, नाही जमलं. म्हणजे तो थिकनेस, तो घट्टपणा नाही येऊ शकला फसला प्रयत्न. अरे डालगोना कॉफी काय, पिझ्झा बनवण्याचा प्रयत्न फसला रे माझा. आणि पिझ्झा बनवण्याचा प्रयत्न फसल्यानंतर एक टेस्टी गोष्ट मला खायला मिळाली, आईचे बोलणे. हो, टेस्टी मानून घ्यावे लागले. एरवी काम करत नाही म्हणून हे बोलणे मला खावे लागतात, आता काम वाढवा केलं म्हणून खावे लागले. पण लोकांना तसं काय छान छान खायला मिळत आहे सध्या, कारण मस्त मस्त पदार्थ बनवले जात आहेत घराघरांमध्ये. प्रत्येक गृहिणीमध्ये दडलेला शेफ असा बाहेर येतो आहे. आणि काय, ते स्टेटसवरचे फोटो पाहिल्यानंतर ना दिवसभरातून 5-6 वेळा भूक लागायला लागलेली आहे. तुमच्या घरातली काय सिच्युएशन आहे, किचनमध्ये काय काय बनत आहे सध्या, सांगा जरा DM करून. RJ.Rudra माझं इन्स्टा हँडल आहे. सुपरच 93.5 रेड FM बजाते राहू.